श्री गणेशाय नमः। अथ श्री शनि महात्म्य। ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्म कुमारी हंसारूढ़ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजय मूर्ति सर्वदा। नम नमाझे गुरुवरिया सुखमूर्ति करुणालया नमो संत श्रोतयांचा पाया अभेद भेदा करुणी आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेचिया प्रसंगा निरसूनी माझ्या भवसंगा करी कृपा मजवरी। गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एक चित्ता संकट व्यथान बाधती आता उज्जयनी नाम नगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देवनिया। कोणे एके दिवशी प्रातकाळी बैसली होती सभा मंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे ऐसे ऐकतांची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने। प्रथम एक पंडित बोलिला रविग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्याची ग्रह पीडा न बाधे रवि तो सूर्य नारायण जे नर झाले तत्परायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे आधी व्याधी दरिद्र स्मरण मात्रेंची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती रवि तो मुख्य दैवत त्यावीण सर्व ही जाणा व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळी तैसा श्रेष्ठ ग्रह हा ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रह ही समर्थ परी रवी असे महाबळी सर्वा माझी अतुर्बळी प्रत्यक्ष दिसतो नेत्र कमळे तो हा सूर्य नारायण तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळाद्भुत तो माळी ऐसे म्हणवी त वनस्पती पोषितसे ज्याचे आराध्य दैवत शिव सांब कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवांस निशिराज महारूप षोडस कळा जयासी तो नगांजीच कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन। मग तिसरा पंडित बोलता ऐकराया सुनिश्चिता मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची मंगळ ग्रहा महाक्रूर जैसी का खड्गाची धारा तया चान कळे पार सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा मंगळ ग्रह सोनार क्रूरता जयाची अति थोर परी तो पूजकांसी कृपा कर मंगल करी सर्वदा गर्व धरून पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा तोची पूजकांसी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी तव बोले चवथा पंडित बुध से महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहा माझी बुध जातीचा असे वाणी नवग्रहात शिरोमणी विघ्ने नासती तयाचा पूजनी सर्वानंद प्राप्त करी बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुध ग्रह जाणीजे बुध ग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्याही कार्यासही तूट तो न करी कल्पांती बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणी मात्राची सर्वथा। मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादि देवा समस्ता गुरु ज्ञानाचा नकळे पार भाविकांसी तो करुणा करा कर्मा कर्मांचा करी चूर भव भय व्यथेसी दुखाणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रेची होती भंगा नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जाणीजे गुरु जातीचा से ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ से वर्ण सर्व देव करिती मान्य गुरु वचनासी गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाचा साम्यासी नसे दुसरा त्या पुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही मनोनी करिता गुरु सेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भावे भजावा तेने संतोष सर्व ग्रहासी शिव करे गुरु पूजनासी तेथे पाडकाय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम तव सहावा पंडित बोलिला शुक्र ग्रह से बहु भला जेने राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनी शुक्र गुरु तो दैत्यांचा त्रिभुवनी धाक वाहती जयाचा पारन कळे सामर्थ्याचा म्हणोनी श्रेष्ठ तो शुक्राची शक्ती आहे पार तो करी कर्मा कर्मांचा चूरा विघ्ने पळती दूरचा दूर शुक्राचे नाम घेता शुक्र पूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्यासी नाही पारावार जो दिव्य देही निरंतर एकाक्ष तो आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका नवग्रहात शिरोमणि ज्याचा महिमा वर्णी जे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी शुक्राची असे जाणपा ऐसे हा सहा ग्रह इकोनी राजा तर्जनी मस्तक डोलवी ओजा म्हणे उत्तम कथिले काजा अखंडितया ते स्मरावे आणि ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून कैसी त्यांची नामे कोण त्या मूर्तीसी बोलिजे मग संकेते बोलती पंडित राहू आणि दुसरा केतू हे उभयता अति अद्भुत दैत्य कुळीचे असती मातंग जातीचे दोनी दुष्ट क्रिया म्हणवोनी त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळा चळा कापती राहू पीडी चंद्रांसी केतू तो सूर्यासी ग्रहण बोलिजे तयासी प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे प्राणी मात्र सर्वजन त्यांसी न सांडिती पिडे विण परिकेलिया पूजन स्मरण किंचित पीडा करिताती राहू महापीडक अनिवार माया तद्रूपची केतू जाणराया उभयतांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती सर्वग्रहां परिसती क्रूर जनांसी पीडा करिती पार म्हणोनी पूजन स्मरण निरंतर राहू केतूंचे करावे तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवध्यात बलाढ्य होय अति अद्भुत नकळे कळा तयाची तो जावरी करी कृपा त्यासी सर्व मार्ग असे सोपा ग्रह दिक्पाळांवरी छापा तया शनिग्रहाचा ज्यावरी तो कोपासी चढे तयावरी नाना विघ्ने येती रोकडे तयाचा संसार बिघडे नरा हे कल्पांती शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नो हे युद्धी देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव जो का भाविक सज्ञान नर या ग्रहांचा करी आदर पूजन स्मरणे निरंतर त्यावरी कृपा करी शनिदेव शनेश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली चरण पंगू सुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची त्याची दृष्टी पडे जयावर करी दयाचा चकनाचूर अथवा कृपा करी जयावर तयासी सर्व आनंद प्राप्त होय दृष्टीचा ऐका चमत्कार जन्मला जेव्हा शनेश्वर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर तेणे कुष्ठ भरला सर्वांगी पित्याचा रथी होता जो सारथी तो पांगुळा झाला निश्चिती अश्वांची नेत्रां प्रति अंधत्वा आले तत्क्षणी तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुणनयेची अणुमात्र जव दृष्टी फिरवी शनेश्वर तव तिघे आरोग्य जाहले ऐसे ऐकता राजा विक्रम हासुनी बोले सप्रेम म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम ऐसा पवित्र जो तो पुत्र नवे केवळ वैरी जो उपजताच ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो ऐसे बोलिला हासो न करी टाळी वाजवी गर्जोन सभेसी विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसा हो ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवल परी ती ऐकावी आता चतुरी चित्त देवूनिया त्या समयी शनि देव विमानी जात होते बैसोनी रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी विमान खाली उतरले अकस्मात येऊनिया सभेत बैसले ते भाविमाना सहित तव पाहते झाले सभा पंडित म्हणती आले शनि देव मग राव उठे झडकरोनी जाऊनी नमन करी चरणी तव टाकिला झिडकारोनी शनि देवाने म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत याचा चमत्कार क्षणात दावी न पाहे आतांची तू फार करीतोसी टवाळी नसतीच चढविली कळी तरी कन्या राशी समुळी तुझला ग्रह मी आलो तरी आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार ऐसे वदोनी अति सत्वर विमाना रूढ पै झाला तव तो रावला गे चरणासी म्हणे कृपा करावी दीनासी अन्याय घाली पोटासी कृपाळुवा शनि देवा तरी तो न मानी च शनि देव म्हणे मी तुझ दाखविन अनुभव तेव्हा मनी खिन्न जाहला राव चिंता मानसी पार करी मग म्हणतसे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळिला तो आता कष्टविला आम्हाला तरी कैसे करावे आता जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तद्नुसार तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल राव दिल गीर जाहला मानसी विसर्जन करी सभेसी जाता जाहला मंदिरासी काही अंतरी सुचेना करुनिया संध्या स्नान मग करीतसे भोजन तदनंतर करिता झाला शयन नावे कपलंगावरी ऐसे करिता एक मास जाहला राया विक्रमास मग काय वर्तले त्या कथेस तेची आता ऐकी जे राया विक्रमासी आला शनी बारावाती क्रूरस्थानी जेणे त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे साडेसात वर्षे नेमाचे सामर्थ्य आहे जाणीजे तुम्ही विनोदे हासला शनीसी तरी तो कष्टवीर तुम्हासी जो का गांजितो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीजे चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार जेणे करोनी शनेश्वर कृपा करील तुम्हावरी प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक करा मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी स्थापना झाली अजाण फुगी फल ब्राह्मणासी देऊन 23,000 जप संपूर्ण यथा सांग करावा जप संख्या झालिया वरी चतुर्थांश हवन करी हवन झालिया उपरी दाने करावी शनीची मग जप कर्त्या ब्राह्मणासी शनैश्वर रूप मानुनी त्यासी दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनि देव देवी रक्षी बाळकासी माता तैसे रक्षी निज भक्ता पंडित म्हणती राया समर्थ गोष्टी एवढी ऐकावी राजा म्हणे पंडिताला शनि न मानीच आम्हाला तोची माता पिता वहिला रक्षी तोची पै जाणा मग बोले विक्रम पंडितांची तुम्ही जावे आपल्या ग्रहासी जे होणार असेल ते निश्चयसी घडून येईल नटळेची ऐसे बोलो निया उत्तर काय जाहला चमत्कार चित्त करो निया स्थिर श्रवण करावे सर्वाही असो मग कोणे एके दिवशी दोन प्रहरांच्या समयासी कारवान वेशे उज्जैनीसी घोडे विकावया लेशनि देव रूप पालटोनिया फुले वारू विकावया आणिले तव तेथे गिराई कपातले रावयाला त्या स्थानी तेव्हा किंमत पुसतचे रावो तयासी म्हणे शनि देव वारु फिरवनी पहा हो मग कळेल मोलतयाचे तेव्हा सारंगा वारु रावणवित चाबुक स्वारासी वरी बैसवीत तेणे घोडा फिरविला चौग गगनांत अति उत्तम फिरतसे तव दुसरा घोडा बलख त्याचे मोल रुपये लक्ष एक तो सोडुनी तत्काळिका आणिला विक्रम पाशी तव त्या सौदागरे काय केले राया विक्रमासीच बैसविले घोडा फिरविता राव बोले अति उत्तम फिरतसे तव त्या घोड्यासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा पवन वेगे वारू जाता महावनात ते समयी अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा घोर अवस्था होय चित्ता केवी वर्तले म्हणवोनी दूरदेशी अति उजाडी जेथे घोरवन महाझाडी तेथे नदीच्या पैल थडी घोडा जाऊनी उतरला तेथे राव उतरला खाली तवनवल परिवर्तली वारू नाही नदी गुप्त झाली झाडा झुडांसहित तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गती नकळे कोणासी वारू आणि वनासी काय विचार पैजाला तवास्तासी पावला वासरमणी अंधकार प्रवर्तला रजनी पुढे मार्ग न दिसे नयनी मग तेथेची पहुडला चार प्रहर गेलियावरी उदयासी आला तमारी मग तो एका नगराचा मार्ग धरी राजा विक्रमापणा तव तेथोनी चार योजने दूरी तामलिंदा नाम नगरी तेथे जाता झाला ते अवसरी हळूहळू पोहोचला इकडे उज्जयनीची कथा राहिली ती आता पाहिजे श्रवण केली नगरजने वाट पाहिली चार प्रहर रायाची तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी वारू द्यावा आमचा आम्हासी कोणी कडे नेले वारूसी राया विक्रमाने तव पाहते झाले नगरा बाहेर कोसी दो कोसी कोसचार परी कोठे न दिसे राजेश्वर मग चिंता प्रवर्तली तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी सत्वर शोधोनी आणा रायासी नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा तेव्हा प्रधानासी पडली चिंता मनी म्हणे कैसे करावे आता रायाचा शोधन लागे तत्वता सौदागरे अडविले मग प्रधाने काय केले सौदागरासी बोलाविले म्हणे वारूचे मोल काय वहिले ते सांगा आम्हासी तयाने मोल सांगताची झडकरी मग पैका घातला तयाचे पदरी तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी जाता झाला शनिदेव सौदागर गेलिया पाठी मागे काय वर्तली गोष्टी नगर जन सर्व होती कष्टी देश पट्टणी धुंडिली नगरी झाली ऐसी परी इकडे राजा विक्रम काय करी तया तामलिंदा पुरनगरी ग्रामा माझी प्रवेशला तव तेथे व्यवहारी सावकार जातीचा वैश्य धनाढ्य थोर तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावे स्थिरावला सावकाराचे दुकाने विक्री होतसे द्विगुणी त्याने भला माणूस जाणोने आदर केला तयाचा मग व्यवहारी बोले भावे तुम्ही आता मुखमार्जन करावे जातीचे कोणा आम्हा सांगावे नाम ग्राम तुमचे पै राजा म्हणे तया वैश्यासी आम्ही क्षत्रिय सो परियेसी आमचा मुलुख दूर देशी क्षण एक येथे उतरलो मग सावकारे करविला पाक अति उत्तम षड्र साधिक भातपुऱ्या सांडगे देख करविले बहुत प्रकार मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया उठावे गीजे वावया भोजन करो नीलवलाह्या मग जावे सुखरूप मग राव करी संध्या स्नान तदनंतर सारिता झाला भोजन उत्तम प्रकारचे पक्वान्न सेवनी तृप्ती पावला तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी सत्य सांगावे आम्हासी मग विक्रमे कथिले तयासी तेव्हा तो निजंतरी समजला आता त्या सावकाराची कन्यका नाम तिचे अलोलिका तिचा पण हाची देखा इच्छिला वरवरावा परी तिसी न मे इच्छावर वैश्य शोध करी निरंतर तव हा विक्रम राजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिका तेव्हा तो बोले कुमारिकेसी बाई उत्तम वर आणिला तुझसी आता तू माळ घाले आसी नकरी अनमाना हा स्वरूपे आहे सुंदर बत्तीस लक्षणी परिकर हा भाग्यवंत जाणवर यासी वरी कुमारिके तेव्हा कुमारी बोले पित्यासी तुम्ही बहुत वर्णिता यासी परी न भरता मम मानसी तव नवरी त्यासी निर्धारे आज पाही नयाचे लक्षण कैसे चातुर्य काय ज्ञान भाषणावरूनी प्रमाण सर्व कळो येईल ऐसे वदता झाली सांज तव असतासी गेला भानुराज पित्यासी म्हणे महाराज पांथिकासी पाठवावे मग वैश्य म्हणे क्षत्रियासी जावे निद्रा करावयासी अतिरम्य चित्र शाळेसी तेथे सर्व विदित होईल मग तो विक्रम उठो नी चालिला जेथे होती चित्रशाळा तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लेपिले चित्रे रेखिली बहुकुशलता वारु आणि गजरथा चित्रकारे चित्रे रेखिता आळस काही न केला पुढे पाहे राजा नयनी तव पूर्व मंचक देखिला तक्षणी त्यावर पासोडाले पदोनी आंथरुण घातले से रत्न खचित सुरंग पलंग त्यावरी नाना परीचे रंग जाई जुई पुष्पे सुरंग सेज केली अति निगुती वरती लोमती मोतियांचे घड चांदवा करीतसे फडफड समया जळती धडधड चतुष्कोणी चार पै ऐसे पाहुनी राव झाला चकित म्हणे नकळे काय आहे वृत्तांत हा कोण देश कोण ती गत होईल ती कळेना कर्माच्या गती असती गहना जे जे होणार ते कदा चुकेना ते भोगिल्या विण सुटेना देवादिका सर्वांसी तरी हे शनि देवांचे क्षण त्याने ही माया रचली जाण आता होणार ते हो आपण जो सर्वांसी पीडितसे ऐसा मनी करो नी विचार मग निद्रा करी राजेश्वर तया पलंगी साचार सावधान निजे अंतरी नाना परीचे करी विचार बुद्धीचे तरंग पार म्हणून निद्रा नये साचार परिमुखाच्छादन केले से राय केली ऐसी परी मग वैश्य कन्यका काय करी पंचारती घेऊनी करी आली रंग महाला कारणे तिने केला सर्व श्रृंगार गळा शोभती मोतियांचे हार केशर कस्तुरी कर्पूर सुगंध द्रव्ये आणिली पै पायी पैंझण नुपुरे ती झणत्कार करीती गजरे पदकांसी जडिले दिव्य हिरे त्यांचे तेज फाकतसे ती जैसी पुतळीच केवळ बत्तीस लक्षणी वेल्हाळ मृगनयनी विशाळ भाळ येऊनी उभी ठाकली राव निद्रेचे मिश करून पलंगी पहुडलासे जाण तो न उठे ऐसे जाणो न मग कुमारी काय करी चंदन पात्र घेऊनी हाती अलोलिका होय शिंपिती तरी जागा न होय नृपती कोणेही प्रकारे करोनी ऐसी एक प्रहर झाली कष्टी जागा न होय मग झाली हिंपुटी मुक्ताहार ठेवनी खुंटी निद्रा करी संचित तव निद्रा आली कामिनीसी मग राव उघडिता मुखासी विचार करी निज मानसी मी सत्व धीर म्हणवितो परोपकारी माझे मन पापास भीतो रात्रंदिन ही तव कन्या असे जाण कैसे भाषण करावे ऐसा विचार करी निज मानसी तव तो निद्रा भर कामिनीसी मग पाहता झाला चित्रासी तेथे अपूर्व वर्तले चित्रीचा हंस निर्जीव परी तो काय करिता झाला लाघव खाली उतरोनी सावयव हाराची मोते भक्षितसे राव पाहुनी झाला चकित मनी म्हणे हे आश्चर्य मात परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी जरी हार घ्यावा काढूनी तरी ब्रिद जातसे निरसूनी परासी दुःख न ध्यावे म्हणोनी ब्रिद से माझे परंतु गोष्ठी हे अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त ग्रहदशेचे मान सत्य परिहार न काढावा ऐसा निश्चय राय केला इकडे सर्व हार हंसे गिळिला ते पाहुनी राव निजला कुमारिके शेजारी तव उगवला असे दिन कुमारी उठली खडबडोन म्हणे हा पित्याने वर आणिला जाण अति मूर्ख नपुंसक मनी क्रोध आला भारी उठोनी चालिली झडकरी तव ती हार पाहे खुंटीवरी तेथे काही दिसेना हारन देखे कुमारिका ती म्हणे पांथिका अविवेका हार घेऊनी महाठका निद्रा केली सुखरूप तरी हार देई माझा झडकरी तुझ पचणार नाही चोरी, ऐसिया गोष्ठी ने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता, तरी हार दे माझा मज प्रति, मगत्वा जावे आपुल्या पंथी, याची चर्चा झाली अनिश्चिती, नाश होईल शरीराचा, तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका, येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालीसी आम्हावरी, तवती कुमारी संतप्त मनी, पित्यासी सांगे तत्क्षणी, म्हणे इच्छावर आणिला मज लागोनी, त्याचे लक्षण अति उत्तम, तुम्ही ठक चोरा आणिला घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा, तेणे चोरिले माझी आहारा, तरी तो मागुनी घेईजे, तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी, तुझ विश्राम दिधला कासे आसी, तरी तू का हार घेऊनी बैसलासी, बराब झालासी उतराई, उत्तम भोजन दिधले देखा, आणि ही अर्पिली निज कन्यका, ऐसे असता महामूर्खा, हे काय आचरलासी, बराच फेडिला उपकार, देई माझे कन्येचा हार, मगत्वा जावे सत्वर आलिया पंथे, तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी, हा कर्म भोग ओढवला सायासी, नसतेच विघ्नये, तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेणे सेवकांसी हुकुम केला, बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे, यासी मारिल्या वाचून हार हस्तगत न होय जाण, हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पय्याचे, मग त्या सेवकी धावोनी सत्वर, बांधिला तो मुसाफर, अतिशय दिधला मार दया नाही अंतरी, ते मारिती अति निष्ठुर होऊनी, दया नाही अंतकरणी, मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत, मार मारून केला जर्जर, म्हणती हार देईगा सत्वर, महानिर्दय निष्ठुर दयान ये कोणासी, मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही गा आम्हा पाशी, कष्टवितोसी शरीरासी, व्रथाची जाण कासया, तो वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नवे भला, अद्यापि नाही कबूल झाला, मार खातो निशंक, मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी, राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान, ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर, ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली, त्याने बंधन करोनी विक्रमासी, आणिते जाहले राया पाशी, मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला, मग राव बोले पांथिकासी, हारा आहे की तुझ पाशी, तो देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला, तव विक्रम बोले वचना, ऐके राया चंद्रसेना, हार घेतला नाही जाणा, असत्यन बोले कदाही, हाराचा सांगावा विचार, तरी व्रथा म्हणाल तुम्ही सर्वत्र, न घडे तोची विचार, घडला असे समर्था, आमासी ग्रह नाही सानुकूळ, नसतीच उत्पन्न होते कळ, त्याची काय करुनी हळहळ, होणार ते होतसे, बरे चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली, सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा, ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार, गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला, सेवकांसी म्हणे उठा सत्वर, तोडा याचे चरण कर, टाकूनी द्या नगरा बाहेर, अन्न उदकन द्यावे, ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळिक, नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा, तरी रायाचे मुखी शनेश्वर, सुचून दे काही विचार, तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते, ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठिले झड करोनी, राया विक्रमासी चालिले घेऊनी, तया नगरा बाहेर, नेऊनिया नगर प्रदेशी, तोडिते झाले करचरणांसी, अश्रू येती जनांच्या नयनांसी, महासंकट ओढवले, तेव्हा हात पायचारी, तोडिले त्याचे निष्ठुरी, टाकोनी ग्रामा बाहेरी, सेवक गेले सांगावया, मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोले उत्तर, मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज, करचरणा विणा आत्मराज, कैसे सुख पावेल, खाण्याविण हैराण, श ಶರೀರಿ ಪೀಡಾತಿ ದಾರುಣ ತಳಮಳಕರಿ ರಾತ್ರಂದಿನ ಮಹಾ ದುಃಖ ಹೋತಸೆ ಈ ಕಡೆ ರಾಜ ವಿಕ್ರಮಕಾಯಕರಿ ಹಾತ ಪಾಯಾಂಚೆ ದುಃಖ ಭಾರಿ ಜೈ ಸಾಮಸ್ಯ ತಳಮಳಕರಿ ಉದಕ ವೀಣ ಜಾಣಪ ಕೋಣಿಯೇ ತಾತಿ ವಾಟಸರು ತ್ಯಾಸಿ ಪಾಹತಾಯೇ ತಗಹೀವರು ತೇ ಮಣತಿ ಹೇ ಪರಮೇಶ್ವರು ಕೋಣ ಕಷ್ಟಯ ಪ್ರಾಣಿಯಾಸಿ ಜರಿಯನ್ನ ಉದಕ ಕೋಣಿ ದ್ಯಾವೇ ತರೀರಾಯೇ ತ್ಯಾಸಿ ದಂಡಾವೇ ತಾಡನ ಬಂಧನ ಕರಾವೇ ಐಸಾ ಧಾಕ ಜನಾಂಸಿ ಐಸೆ ಅಸತಾ ಜಾಹಲಾಯಕ ಮಾಸ ಅತಿ ದುಃಖ ಹೋತಸೆ ವಿಕ್ರಮಾಸ ಪರಿದಯಾನಯೇ ಕೋಣಾಸ ಗ್ರಹ ದಶಾಮಣವೋನಿ ರಾಮ ವಿಕ್ರಮ ಶೋಕಕರಿ ಮಣೆ ಗ್ರಹ ಸಮರ್ಥ ಕೃಪಾಕರಿ ನಿಷ್ಠೂರನ ಮಾವೇ ನಿಜಾಂತರಿ ದಯಾಕರಿ ದೀನಾಸಿ ಐಸಿ ಕರುಣಾ ಭಾಕಿತಾತಯೆ ವೇಳಿ ಮಗಶನೇಶ್ವರಾಸಿ ಕೃಪಾಲಿ ಮಣೆಯಾಚಾ ಸತ್ವಾಚಿ ನಕಳೆ ಖೋಲಿ ಸೀಮಾ ಝಾಲಿ ತತ್ವತಾ ತರಿಯಾತಾ ಪೀಡೂ ನಯೆ ತತ್ವತಾ ಕೇಲಿ ರಾಯಾ ಚಾಮನಿ ಪ್ರೇರಕತಾ ಚಂದ್ರಸೇನ ದ್ರವಲಾ ಚಿತ್ತ ಮಣೆ ಅನ್ನೌದಕ ದೇತ ಜಾವೆ ಅನ್ನೌದಕಾಚಿ ಆಜ್ಞಾ ಜಾವಲಿ ನಗರ ಜನಾಂಸಿ ದಯಾಲಿ ತೇ ಆಣೋ ನಿದೇತಿ ನಿತ್ಯ ಕಾಳಿ ಕನವಾಳು ಕೃಪಾಳು ಜನ ಅನ್ನೌದಕ ಹೋತಸೆ ಸುಕಾಳ ಪರಂತು ಕರಚರಣ ವಿಣಪಾಂಗೂಳ ತ್ಯಾತಿ ದುಃಖೆ ಹೋತಸೆ ವಿಹ್ವಳ ಚೈನನ ಪಡೆ ಕ್ಷಣ ಭರಿ ಐಷಿ ಕ್ರಮಿಲಿ ವರ್ಷೇ ದೋನ ತೋವರಿ ದುಃಖ ಸೋಶಿಲೆ ಅತಿ ದಾರುಣ ಐಸೆ ಕರ್ಮಾಚೆ ವಿಂದಾನ ಭೋಗಿಲ್ಯಾ ವಿಣ ಸುಟೇನ ತವ ಕೋಣೆಯೇ ಗೇಟಿವಶಿ ತೇಲೀಣ ಬಯಸೋನಿ ಶಿಬಿಕೇಸಿ ಜಾತ ಹೋತಿ ಸಾಸುರ್ಯಾಸಿ ತಯಾ ಮಾರ್ಗಾನೆ ತ್ಯಾ ತೇಲಿಣಿ ಸೇ ಮಾಹೇರ ಹೋತೆ ಉಜ್ಜಯಿನಿ ನಗರ ಸಾಸರೆ ತಾಮಲಿಂದಾಪುರ ಐಸೆ ಶ್ರೋತಿ ಜಾಣಾವೆ ತೇಥೀಲ ತೇಲಿಯಾನೆ ಉಜ್ಜಯಿನಿ ಹುನಿ ಸ್ಮಶಾಣಿಲಿ ಮೂಳ ಕರೋನಿ ತವತಿ ತ್ಯಾ ಮಾರ್ಗಾವರೋನಿ ಏತ ಹೋತಿ ಉಭಯತಾ ತೇವಾ ತ್ಯಾ ತೇಲಿಣೀನೆ ಪಾಹಿಲೆ ವಿಕ್ರಮಾ ಕಾರಣೆ ಮನಿ ಮಣೆ ರಾಜಾ ಕೋಣೆ ಆಣಿಲಾಸೆಯ ಸ್ಥಾನಿ ಮಗತಿ ಖಾಲಿ ಉತರೋನಿ ಕಾಮಿನಿ ಲಾಗಲಿ ವಿಕ್ರಮಾಚಾಚರಣಿ ಮಣೆ ಹಾತ ಪಾಯ ವಾಚೋನಿ ಕೋಣಾವಸ್ಥಾ ಶರೀರಾಚಿ ರಾಜಾವಲೋಕಿ ತೇಲಿಣಿ ಕಡೆ ಬಾಯಿ ವಿಜಯಿಯ ಸೋತ ತುಸೆ ಚೂಡೆ ಕಾಯ ವೃತ್ತಾಂತ ಗ್ರಾಮಾ ಕಡೆ ತೋ ಸರ್ವ ಸಂಗಮಜ ಮಗ ಕಾಮಿನಿ ಮಣೆ ಅಹೋರಾಯ ಸರ್ವ ಸುಖಿಯ ಹೇತ ಕರುಣಾಲಯ ಪರಿ ಹೇ ಅವಸ್ಥಾ ತುಮಚಾ ದೇಹ ಕಾಯ ಮಣೋನಿ ಜಾಹಲಿ ರಾಮ ಮಣೆ ಐಕಪತಿವ್ರತೆ ಹಾ ಕರ್ಮ ಭೋಗ ಜಾಣ ನಿರುತೆ ಗ್ರಹ ದಶಾಫಿರಲಿ ಮಾತೆ ಹೇ ಕರ್ತೃತ್ವ ದೇವಾಚೆ ಮಗ ಸರ್ವ ಸಾಂಗಿತಲೆ ದಿಯೇಸಿ ಜೇ ಜೇ ವರ್ತಲೆ ಜಾ ಸಮಯಾಸಿ ತೇ ಐಕೋನಿ ಮಣೆ ವಿಕ್ರಮಾಸಿ ಧನ್ಯ ಧನ್ಯರೇ ವಿಧಾತಿಯ ಮಗತಿ ತೇಲೀಣ ಕಾಯಕರಿತ ರಾಯಾಸಿ ಶಿಬಿಕೆ ಮಾಜಿ ಬೈಸವೀತ ಆಪುಲ್ಯಾ ಗ್ರಹಾಸಿ ಘೇವು ನ ಜಾತ ಅತ್ಯಾದರೆ ಕರೋನಿಯ ತವತೋ ತೇಲಿ ಕಾಪೆ ಥರ ಥರ ಮಣೆ ಹೇ ವಿಘ್ನ ಅಣಿಲೆ ಖರ ಜರೀ ಶ್ರುತ ಹೋಯಿಲ ರಾಜೇಶ್ವರ ಮಗ ಕೈಸೆ ಕರಾವೇ ಆಪಣ ತೇ ವಾಸು ನ ಮಣೆ ಶ್ವಶೂರಾಸಿ ಹಾ ವಿಕ್ರಮಾದಿತ್ಯ ನಿಶ್ಚಯೇಸಿ ಧರ್ಮನೀತಿ ರಾಜ್ಯ ಕರಿ ಉಜ್ಜಯನೀಸಿ ಪರಿ ಹೇ ದಶಾಗ್ರಹಾಚಿ ಹಾ ಮಾಳವಾದೇಶಿ ಸಾಧನಿ ಜೈಸಾ ಉಕ್ಕಿರಡಾತ ಪಡಲಾ ಚಿಂತಾಮಣಿ ದೈವೇಲಾಧಲಾ ಆಪಣಾ ಲಾಗೂನಿ ಮಣೋನಿಯಾಲಾ ಗ್ರಹಾತೆ ಮಗತೋ ತೇಲಿ ಕಾಯಕರಿ ರಾಯ ಚಂದ್ರಸೇನಾ ಶ್ರುತಕರಿ ಆಪಣ ತಸ್ಕರ ಟಾಕಿಲ ಜೋಬಾಹೇರಿ ಹಸ್ತ ಪಾದ ಖಂಡೋನಿ ಜರಿಯಾಜ್ಞಾ ಹೋಯಿಲ ರಾಜೇಶ್ವರ ತರಿಯಾಣಿ ನತಯಾ ತಸ್ಕರ ದಯಾ ಉಪದಲಿ ಮಮಾಂತರ ದೀನ ನಾಥ ಮಣವೋನಿ ಮಗ ರಾವ ಮಣೆ ಭಲಾರೆ ಭಲ ಆಣಾವೇ ತಯಾ ತಸ್ಕರಾಲ ಪ್ರತಿಪಾಳ ಕರಿ ವಹಿಲ ಅನ್ನ ವಸ್ತ್ರ ದೇವುನಿ ಐಸಾ ಹುಕುಮ ಕೇಲಾರಾಯಾನೆ ಮಗ ತೇಲಿಯಾಲ ಘರ ಕಾರಣೆ ದೇವಾ ತೇಲಿಯಾಸಿ ವಿಕ್ರಮ ಮಣೆ ಗೋಷ್ಠ ಸಾಂಗತೋ ಐಕಾತೆ ಮಗ ರಾವ ಮಣೆ ಮೆಹೇತರಾಸಿ ತುಮಿ ಶ್ರುತನ ಕರಾವೇ ಕೋಣಾಸಿ ವಿಕ್ರಮಾ ಹೇ ಮಮ ಗ್ರಹಾಸಿ ಐಸೆ ಕೋಠೆ ನವದಾವೇ ಮಗತೋ ತೇಲಿ ಮಣೆ ರಾಜೇಶ್ವರ ಘಣಾ ಹಾಕಾವಾ ಮಾಝಿಯಾ ಘರ ದೇಯಿ ನಮಿ ಅನ್ನಾಣಿ ವಸ್ತ್ರ ಐಸಾ ನೇಮ ಪೈ ಮಾಝಾ ಮಗ ವಿಕ್ರಮ ಮಣೆ ತೇಲಿಯಾಸಿ ಧನ್ಯ ತುಜಿ ಬುದ್ಧಿ ಐಸಿ ತುಜಾ ಉಪಕಾರ ನ ಪಿಟೆ ಆಂಹಾಸಿ ಮಹಾಸಂಕಟಿ ರಕ್ಷಿಲೆ ಐಸೆ ಕರಿತಾ ಕಾಹಿ ಏಕ ದಿವಸ ಹೋತೆ ಝಾಲೆ ವಿಕ್ರಮಾಸ ತಯಾ ತೇಲಿಯಾಸೆ ಘರಿ ರಾತ್ರನ್ ದಿವಸ ಘಾಣಾ ಹಾಕಿತಸೆ ತವ ಸಾತ ವರ್ಷೆ ಪರಿಪೂರ್ಣ ಝಾಲಿ ಪುಡೆ ಕಥಾ ಕೈಸಿ ವರ್ತಲಿ ತೀ ಪಾಹಿಜೆ ಶ್ರವಣ ಕೇಲಿ ಏಕಾಗ್ರ ಚಿತ್ತೆ ಕರೋನಿ ಮಗ ಕೋಣೆ ಏಕೆ ದಿವಸ वशी सायंकाल जाहली निशी घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठविली तो दीपरागाचा अवसर ध्यानाता आणि राजेश्वर रागाळवितसे मधुर सुस्वर कंठे करोनी रागोद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष जैसी दीपावळीच देख प्रकाश मान नगरात तव एक स्तंभाच्या माडीत राजकन्या अतिरूपवंत नामे पद्मसेना निश्चिंत बैसलीसे आनंदे तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश मग पाचारिले परिचारिकेस म्हणे कोणे केले दीपोत्सवास शोध करोनी मज सांगा दीपावली तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही तरी हे आश्चर्य दिसते काही पाहुनी आवे सत्वर इकडे दीपराग झाला संपूर्ण तेव्हा दीप मावळले मुळीहून मग दुसरा श्रीराग नामे करून तेथे राग आळवितसे पद्मसेना म्हणे परिचारिकेसी हा पुरुष राग ज्ञानी विशेषी राग आळवितो अतिसुरसी कोण्या स्थळी पहागे याचा आणावा समाचार धुंडाळावे सकळ नगर जेथे असेल तो नर येथे आणावे गेसी तेव्हा परिचारिका चौघी जणी नगरी शोध करीती तत्क्षणी तव तो तेलियाच्या घरी खाणी हाकी तसे चौरंगा त्या परतोनी राजकन्येसी सांगती की चौरंगा केला जो निश्चिती तो तस्कर तेलियाच्या ग्रहाप्रती घाणा हाकीत बैसला तोची करिता हे रागरंग परिस्वरूप दिसता हे बेढंग जैसे काश्मग्याचे सोंग ऐसिया परी दिसता हे मग पद्मसेना म्हणे साचार तरी घेऊनिया तो तस्कर जीवे भावे करी नभ्रतार वेध लागला अंतरी परिचारिका म्हणती प्रमाण परिराय श्रुत करावे जाण म्हणजे न लागे दूषण शब्द न ये आम्हावरी तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हा सकाळी तयासी येथे आणावे पायी मग रायासी श्रुत करी न लवलाही तुम्ही मनी भिऊ नका तेव्हा परिचारिका निघाल्या ते थोनी येत्या झाल्या तेल्याचे दुकानी मग त्या तेलियासी पुसोनी तयासी घेऊनी चालल्या एक स्तंभाच्या माडीवरी तयासी नेले पैसत्वरी मग त्या ते अवलोकुनी राजकुमारी अंतरी संतोषली मग ती वदे चौरंगासी तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी तरी आता रागोद्धार करावा वेगेसी जेणे तृप्त होईल श्रवण हे मग तो करी रागोद्धार यथा न्याय गातसे सुस्वर कंठ त्याचा अतिमधुर जैसा गंधर्व दुसरा ऐसा राजकन्येच्या माडीवर रागरंग होतसे अपार तव चंद्रसेना पुल्या माडीवर ऐकता जाहला मग रावपुसे परिचारिकेसी आजी कुमारिकेच्या महालासी रंग होतो दिवस निशी कोणे कार्यासी सांगपा मग दासी म्हणती समर्था हा अन्याय आम्हासी लाविता परी हे निजकन्येची अवस्था आम्हाकडे काय शब्द परंतु आमुची एक विनवणी येऊनी पहावे निजनयनी मग येईल कळोनी सर्व अवस्था तेथील पद्मसेनेचा विचार आम्हा सांगता न ये साचार म्हणून तेथे चलावे सत्वर मग जे करणे ते करावे तव त्या रायासी निद्रा आली पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करोनिया राजा विक्रम त्या माडीवर बैसलासे चिंतातुर तव साडेसात वर्ष साचार भरली शनिदेवाची राजा मनी चिंता करीत म्हणे केव्हा उज्जैनी होईल प्राप्त क्लेश भोगिले अत्यंत परिकृपान करी गृहस्वामी ऐसा राव चिंता करीत तव तेथे काय वर्तली मात शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा ठाकला म्हणे ऐकराया विक्रमसेना मजन ओळखसी अज्ञाना अद्यापि अनुभव तव माना आला किंवा नाही मग राव उठो पाये झड करोन परी ते नाही तकर चरण तेव्हा तैसाची भूमी शयन लोटांगण घाली तसे तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य धन्य तुझा महिमा आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग तव विक्रम सद्गद बोले वचन म्हणे मनुष्य देहान पीडी जाण हेची द्यावे मज वरदान कृपाळुआ शनी देवा म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्रा ಬಸವಣಾರ ತರೀತು ಕೋಣಾಸಿನ ಪೀಡಿ ಸಾಚಾರ ಹೆಂಚಿ ಮಾ ಗಣೇಶನಿ ದೇವ ಐಸೆ ಐಕೋನಿ ಶನಿ ದೇವ ಮಣೆ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತು ವಿಕ್ರಮ ರಾವ ಪರಪೀಡೆ ಸಾನುಭವ ಜಾಣ ತೋಸಿ ನಿಜಾಂತರಿ ತೂ ನಮಾಗಸಿ ಹಾತ ಪಾಯ ರಾಜ್ಯ ಛತ್ರಾದಿ ಸುಖೋಪಾಯ ತರೀ ತುಜ ಈಶ್ವರ ಮಣೋಯೇ ಪರ ದುಃಖ ನಿವಾರಿಸಿ ಮಗ ಕೃಪಾ ಉಪದಲಿ ಶನಿ ದೇವಾಸಿ ರಾವಕರ ಚರಣಾದಿ ರೂಪಾಸಿ ಪಹಿಲ್ಯಾ ಹುನಿ ಅತಿ ವಿಶೇಷಿ ಸುಂದರ ಕಾಯ ಪೈಕೇಲಿ ಮಗ ರಾವ ಶನಿ ದೇವಾಸೆ ಚರಣ ಧರಿ ಮಣೆ ಕೃಪಾಳುವ ಕೃಪಾಕರಿ ಹೆಂಚಿ ಮಾ ಗಣೇಶಾಚಾರಿ ನಕರಿ ಪೀಡಾ ಕೋಣಾಸಿ ಮಗ ರಾಯ ತೇ ಶನಿ ದೇವ ಬೋಲೆ ಮ್ಯಾ ಕಾಯ ತುಜ ದುಃಖ ದಿದಲೆ ದುಃಖ ಗುರುನಾಥೆ ಪಾಹಿಲೆ ತೇ ಕಷ್ಟ ಕೋಣೆ ರೀತಿ ತುಜ ದುಃಖದಾವಿಲೆ ಕಿಂಚಿತ ಮ್ಯಾ ಕೈಸೆ ತ್ರಾಸಿಲೆ ದೇವ ದೈತ್ಯ ತೇ ಶ್ರವಣ ಕರಿ ನಿಶ್ಚಿತ ಗುರು ಪೀಡಾವಧಾರಿ ಏಕೆ ದಿವಸಿ ಪ್ರಾತಃ ಕಾಳೆ ನಮನ ಕೇಲೆ ಗುರು ಮಾವುಲಿ ಮಗ ಹಸ್ತ ಜೋಡೋ ನೀತೇ ವೇಳಿ ವಿನಂತಿ ಕರೀತಯಾಸಿ ಅಹೋಜಿ ಶ್ರೀ ಗುರುನಾಥ ಮೀ ತುಮಚಾರಾಶಿ ಸಯೇತೋ ಆತ ತರಿ ಮಾನ್ಯ ಕರಿ ಕೃಪಾವಂತ ಸಾಡೆ ಸಾತ ವರ್ಷಾತೆ ಮಗ ಗುರು ಮಣೆ ಗಾಮಜಸಿ ತುಮಿ ಕೃಪಾ ಕರಾವಿ ಆಮ್ಹಾಸಿ ನಯಾವೆ ಅಮುಚಾರಾಶಿ ಘಡಿಯೇ ಖಜಾಣಪ ಮಗ ಮೀ ವದಲೋ ತೇ ವೇಳ ತುಮಿ ಕರಿತಾ ಮಾಝಾ ಕಂಟಾಳ ತರಿ ಮಜ ಥಾರಾ ನಾಹಿ ದಯಾಳ ಕೋಣಿ ನ ಕರಿ ಮಾನ್ಯ ಮಜ ತರಿ ಪಾಚ ವರ್ಷೆ ಮಾನ್ಯ ಕರಿ ಅಥವಾ ಅಡಿಚ ವರ್ಷೆ ಪದರಿ ಧರಿ ಅಡಿಚ ವರ್ಷಾಂಚಿ ಪರಿ ಥೋಡಕೀಚ ಅಸೆ ಪರಿ ತೇ ನ ಮಾನೀಚ ಗುರು ಮಗ ಮೀ ಮಣೆ ನ ಘಡೆ ನಿರ್ಧಾರು ಪುನಾಮನಿ ಕೇಲಾ ವಿಚಾರು ಕಿ ಗುರು ಸಿನ ಗಾಂಜಾವೆ ಗುರು ಕೇವಳ ಮಾವುಲಿ ಸದಾ ಕೃಪೇಚಿ ಕರಿ ಸಾವುಲಿ ಗುರುವಚನ ನ ಮಾನಿತಾಯೇ ವೇಳಿ ಅಧಪ್ಪಾತ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ ತೇ ವೇಳ ಮೀಲಾಗಲೋ ಚರಣಿ ವಿನಂತಿ ಕರೀತ ವಿನೀತ ವಚನಿ ಮೀ ಪ್ರಸನ್ನ ತುಜ ಗ್ರಹ ಶನಿ ಮಾಗ ಮಾಗ ಗುರುನಾಥ ತೇವಾ ಗುರು ಮಣೆ ಶನೇಶ್ವರ ಆಮ್ಹಾವರಿ ಕೃಪಾಕರ ನಯಾವೇ ಅಮುಚಾ ಶರೀರ ಹೆಂಚಿ ಆತ ಮಾಗತಸೆ ಮಗ ಮೀ ಪ್ರಸನ್ನ ಜಾಹಲೋ ತೇ ಕ್ಷಣಿ ಸಾಡೆ ಸಾತ ಪ್ರಹರಯೇ ತೋ ಮಣೋನಿ ತುಮಿ ಮಾನ್ಯನ ಕೇಲ್ಯ ಸರ್ವ ಪ್ರಾಣಿ ನಮಾನಿತಿ ಮಜಲಾಗಿ ಮಗ ಗುರುದೇವ ಮಣೆ ಪ್ರಮಾಣ ತರಿ ಸವ್ವಾ ಪ್ರಹರ ಏಣೆ ಜಾಣ ತೇ ಮ್ಯಾ ಮಾನ್ಯ ಕೇಲೆ ವಚನ ಮಗ ಆಜ್ಞಾದಿಧಲಿ ಗುರುನೇ ಗುರು ವಿಚಾರ ಕರಿ ನಿಜ ಮಾನಸಿ ಸ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾದಿ ಸ್ವಕರ್ಮಾಸಿ ಕರಿತಾ ದವಡಿ ನ ಸವ್ವಾ ಪ್ರಹರಾಸಿ ಮಗತೋ ಶನಿ ಕಾಯ ಕರೀಲ ಐಸಾ ಗರ್ವ ಧರಿ ಲಾಮನಾಥ ತೋ ಮಜ ಕಡಲಾ ವೃತ್ತಾಂತ ಮಗ ಮ್ಯಾ ವಿಚಾರಿಲೆ ಚಿತ್ತಾಂತ ಕಾಯಿ ಚಮತ್ಕಾರ ದಾಖವು ತವತೆ ಆಲಿ ಗ್ರಹಾಚಿ ವೇಳ ತೇವಾ ಗುರು ಜಾಹಲಾ ಉತಾ ವೇಳ ಮಣೆ ಮೃತ್ಯುಲೋಕಿ ಗಂಗಾ ಜಳ ತರಿ ಸ್ನಾನಾಲಾಗಿ ಪೈಜಾವೆ ಶನಿ ಗ್ರಹಾಚಿ ಪಡತಾ ಛಾಯಾ ತೇವಾ ಪಾಲಟಲಿ ಗುರುಚಿ ಕಾಯ ಮಗ ಫಕೀರ ವೇಷೆ ತಯಾ ಠಾಯ ಶನೇಶ್ವರ ಪಾತಲಾ ತಯಾ ಪಾಸಿ ಖರ ಪೂಜೆ ಹೋತಿ ದೋನ ತೀ ಕೇಲಿ ಗುರು ಸಿ ಅರ್ಪಣ ಮಗ ಗುರು ಹರ್ಷಯುಕ್ತ ಹೋನ ದೋನ ಪೈಸೆ ದೇ ತತಯಾ ಮಗ ಸ್ನಾನ ಕರೋ ನೀತೇ ವೇಳಿ ಧೋತರಾತ ಪಳೆ ಬಾಂಧಿರಿ ಧಾರಿ ಶೋಭೆ ಕರಕಮಣಿ ಚಾಲಿ ಲೇತೆ ಮಾರ್ಗಾನೆ ತವ ಪುಡೆ ದಿಸೆ ಏಕನಗರಿ ತೇತೆ ಕಾಯ ಚಾಲಿ ಪರಿ ರಾವ ಪ್ರಧಾನ ಸಮಸರಿ ದೋನ ಪುತ್ರ ದೋಘಾಂಸಿ ತೇ ಉಭಯ ತಾತ ದಿವಸಿ ಗೇಲೆ ಹೋತೆ ಶಿಕಾರಿಸಿ ದೋನ ಪ್ರಹರ ಝಾಲೆ ತಯಾಸಿ ವಾಟ ಪಾಹೆ ರಾಜೇಂದ್ರ ತವತೇ ತಾದಿಸೇನಾ ಇಕಡೆ ಉಶೀರ ಝಾಲಾ ಭೋಜನ ತೇವಾ ಸೇವಕಾಂಸಿ ಕೇಲಿ ಆಜ್ಞಾ ಧುಂಡು ನಿಯಾಣ ದೋಘಾಂಸಿ ಮಗತೆ ಸೇವಕ ನಿಘಾಲೆ ಸತ್ವರ ಲಗಬಗಾಲೆ ಗಾವಾ ಬಾಹೇರ ತವತೋ ಪುಡೆ ದೇಖಿಲಾ ವಿಪ್ರಹಾತಿ ಝೋಳಿ ಖರಭುಜಾಂಚಿ ತವ ಶನೇಶ್ವರೆ ಕೇಲಿ ಮಾವ ಫಳಾಂಚಿ ಮಸ್ತಕೆ ಝಾಲಿ ಸಾವಯವ ಸೇವಕಿ ಓಳಖಿಲಾ ಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಣತಿ ತುಮಾ ಪಾಸಿ ಕಾಯಾಹೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಣೆ ಸೇವಕಾಂಸಿ ಖರಭುಜೆ ಘೇತಲಿ ಫರಾಳಾಸಿ ಸೇವಕ ಮಣತಿ ರುಧಿರಾಸಿ ಸ್ರಾವ ಹೋತೋ ದಿಸತಾಹೆ ತು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಿಂ ವಾ ಶೂದ್ರ ವಸ್ತ್ರಾತು ನಗಳೆ ರುಧಿರ ಕಾಯಾಹೆ ತೇ ಸತ್ವರ ದಾವಿ ಜೇ ಪಯಾಮ್ಹಾಸಿ ಮಗ ಗುರು ಝಾಲಾ ಭಯಭೀತ ಮಣೆ ಹೇ ಅಘಟಿತ ಕಾಯ ವದತ ಅಧೋ ದೃಷ್ಟಿ ಝೋಳಿ ಪಾಹತ ತವತೆ ರುಧಿರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಸೇವಕ ಝೋಳಿ ಘೇತಿ ಹಿರೋನ ಮಗತೆ ಪಾಹತಿ ಸೋಡೋನ ತವ ಶಿರ ಕಮಳೆ ನಿಘಾಳಿ ದೋನ ಪ್ರಧಾನ ರಾಜಪುತ್ರಾಂಚಿ ಸೇವಕ ಮಣ ತೀರೆ ಚಾಂಡಾಳ ಮಹಾದುಷ್ಟಾ ಪತಿತಾ ಖಳ ಬ್ರಹ್ಮವಂಶಿ ಅಮಂಗಳ ದಯಾ ನಾಹಿ ತುಜಾಂತರಿ ಮಗತೆ ಕ್ರೋಧಯುಕ್ತ ಮಾನಸಿ ಬಂಧನ ಕರಿತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಸಿ ಮಾರಿತ ಮಾರಿತ ತಯಾಸಿ ರಾಯ ಪಾಶಿಯಾಣಿಲೆ ರಾಯ ಸನ್ಮುಖ ಉಭಾಕರೂನ ಸೇವಕ ಸಾಂಗತಿ ವರ್ತಮಾನ ಹಾ ಬಾಳ ಹತ್ಯಾರಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಯಾನೆ ಉಭಯ ತಾನ್ಸಿ ಮಾರಿಲೆ ಐಕತಾಚಿ ರಾಯ ಸಿಯಾಲಿ ಮೂರ್ಛನಾ ಮನಿ ಮಣೆ ಕೈಸೆ ಕೇಲೆ ನಾರಾಯಣ ಏಕ ಪುತ್ರ ಹೋತ ತೋಹಿ ಮನ ನಾಹಿಯ ಲಾ ತುಝಾಕಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನೋ ಹೇ ಹಾ ಕಾಳ ಯಾನೆ ಗಿಳಿಲ ಮಾಝಾ ಬಾಳ ತರಿಯಾಸಿ ನೇವುನಿ ತತ್ಕಾಳ ಸುಳಾವರಿ ದೇಯಿಜೆ ಐಸಾ ಹುಕುಮ ಹೋತಾ ರಾಯಾಚಾ ಸೂಳ ಕರವಿಲ ಲೋಖಂಡಾಚಾ ನೇವುನಿ ರೋವಿಲ ಪೈಸಾಚಾ ನಗರ ಬಾಹೇರಿ ತವ ಪ್ರಭುಜಿಯ ಮಂದಿರಾತ ವರ್ತಮಾನ ಝಾಲೆ ಶ್ರುತ ತೇವಾ ಏಕಾಚಿ ವರ್ತಲ ಆಕಾಂತ ತೋಲಿಹಿತ ಗ್ರಂಥ ವಿಸ್ತಾರೇಲ ಪರಿರಾಜಪುತ್ರಾಚಿ ಕಾಮಿನಿ ಪತಿವ್ರತ ಲಾವಣ್ಯ ಖಾಣಿ ವಾರ್ತಾ ಐಕತಾ ತತ್ಕ್ಷಣಿ ಸತಿ ಜಾವಯ ಸಿದ್ಧ ಝಾಲಿ ಆತಾ ಇಕಡೆ ಗುರುನಾಥಾಸಿ ಘೇವುನಿ ಗೇಲೆ ಸುಳಾ ಪಾಶಿ ತೇವಾನ ಸುಸೆ ಕಾಯಿ ಗುರುಸಿ ಗೃಹದ ಶೇನೆ ವೇಷ್ಟಿಲೆ ಮಗ ಗುರುವದೆ ಸೇವಕಾಲ ಆತಾ ಸುಳೀನ ದ್ಯಾವೇ ಆಂಹಾಲ ದಹಾ ಸಹಸ್ರ ರೂಪಾಯಿ ತುಂಹಾಲಾ ದೇ ತೋ ಕ್ಷಣ ಭರಿ ಥಾಂಬಾವೆ ದೋನ ಘಟಿಕಾ ಅಮ್ಮಾಸಿ ಸುಳೀನ ದ್ಯಾವೇ ನಿಶ್ಚಯೇನ್ಸಿ ಮಗ ಅವಲೋಕಾವೆ ನೇತ್ರೇನ್ಸಿ ಕೈಸೆ ಹೋಯಿಲದೆ ಐಸೆ ಕರುಣ ಶಬ್ದ ಬೋಲತಾ ದಯಾ ಮಗತ್ಯಾ ಸೇವಕಾನ್ಸಿ ಆಲಿ ದಯಾ ತೇವಾ ತೇ ಮಣತಿ ದೋನ ಘಟಿಕಾ ಥಾಂಬೋನಿಯಾ ಮಗ ದೇವು ಸುಳಾವರಿ ಐಸೆ ಬೋಲತಾ ಬೋಲತಾ ಜಾಣ ಸವ್ವಾ ಪ್ರಹರ ಝಾಲಾ ಪರಿಪೂರ್ಣ ಪ್ರಧಾನ ರಾಜಪುತ್ರ ದೋಘೆ ಜಣ ಆಲೆ ವಾರುನ್ ಸಹಿತ ಜೇಣೆ ರಾಯ ಸೀದಾಣ ವಿಲೆ ತ್ಯಾಚೆ ದರಿದ್ರ ದೂರ ಕೇಲೆ ಮಗ ಸೇವಕಾಂಸಿ ಆಜ್ಞಾಪಿಲೆ ಸುಳೀನ ದ್ಯಾವೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ತೇವಾ ಸೇವಕ ಧಾವಲೆ ಸತ್ವರ ಏವುನಿ ನಗರ ಬಾಹೇರ ಸಾಂಗಿತಲ ಸಮಾಚಾರ ಸುಳೀನ ದ್ಯಾವೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಗತೋ ಆಣಿಲ ರಾಯ ಪಾಶಿ ಉಭಾ ರಾಹಿಲ ಸನ್ಮುಖೇಸಿ ಆಶೀರ್ವಾದ ದೇವುನಿಯ ರಾಯಾಸಿ ಆಪುಲ ವೃತ್ತಾಂತ ನಿವೇದಿಲ ಐಕೋ ನಿರಾವಧಾಲ ಸದ್ಗದಿತ ಮಣೆ ಮಜನವತೆ ವಿದಿತ ಮೀ ದೂಷಣ ಲಾವೋ ನೀ ವಧಿತ ಹೋತೋ ತುಂಹ ಗುರುರಾಯ ದಿಗ್ ದಿಗ್ ಹಾ ಸಂಸಾರ ಮೀ ಮಹಾಪಾಪಿ ಅನಿವಾರ ಕೇವಡಾ ಕೇಲಾ ವಿಚಾರ ರಾಜ್ಯ ಮದೇ ಕರೋನಿಯ ತೇವಾ ಸದ್ಗದಿತ ಝಾಲ ನೃಪತಿ ಗುರುಚರಣ ಧರಿಲೆ ಪ್ರೀತಿ ಸ್ಪುಂದ ಸ್ಪುಂದೋ ನೀರಡೆ ನಿಶ್ಚಿತಿ ಮೀ ಅಪರಾಧಿ ಗುರುರಾಯ ನೇಣ ತಪಣೆ ಜಾಹಲ ಅವಿಚಾರ ತೋ ಕ್ಷಮಾ ಕರಿ ಸಾಚಾರ ಮಗ ಹಾತ ಧರೋನಿ ಸತ್ವರ ಸಿಂಹಾಸನಿ ಬೈಸವಿಲ ಮಗ ಗುರು ಮಣೆ ಐಕ ಭೂಪಾಳ ಹಾ ಅನ್ಯಾಯ ನಾಹಿ ತುಜಲ ಹೀ ಶನೈಶ್ವರ ಚೀಕಳ ದುಃಖದ ವಿಲೆ ತಯಾನೆ ಮಗ ಝೋಳಿಯಾಣೋ ನೀ ಪಾಹತಿ ತವತಿ ಖರಭುಜೆ ಸಗಿಸತಿ ಶಿರಕಮಳಾಂಚಿ ಆಕೃತಿ ಅದೃಶ್ಯ ಜಾಹಲಿ ತತ್ಕಾಳ ಅಸೋರಾಯ ಕರವಿಲೆ ಭೋಜನ ಗುರು ಪಂಕ್ತಿ ಸಬೈಸಲ ಆಪಣ ಆಣಕೀಹಿ ದಿವ್ಯ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸರ್ವೈ ತೃಪ್ತಿ ಪಾವಲೆ ಮಗ ಗುರು ಸಿವಸ್ತ್ರೆ ಭೂಷಣೆ ದಿಧಲಿ ರಾಯ ಪ್ರಭೂನೆ ತೇವಾ ಆಜ್ಞಾ ಘೇವುನಿ ಗುರುನೆ ಪ್ರಯಾಣ ಕೇಲೆ ತೇಥೋನಿ ಮಗ ಶನಿ ದೇವಾಲೆ ಗುರು ಪಾಶಿ ನಮನ ಕೇಲೆ ಸಾಷ್ಟಾಂಗೇಸಿ ಮಣೆ ವರ್ತಣು ಕಸಾಲಿ ಕೈಸಿ ತೀ ಸಾಂಗಾವಿ ಗುರುನಾಥ ಗುರು ಮಣೆ ಬಾಪಾ ಶನೈಶ್ವರ ಸವ್ವಾ ಪ್ರಹರಾತ ಕೇಲಾ ಮಾಝಾ ಮಾತೇರ ಸಾಡೆ ಸಾತ ವರ್ಷ ಏತಾಸಿ ಖರಾ ತರಿ ಮಗ ಕಾಯ ಹೋತೆ ಕಳೇನ ತು ಗ್ರಹ ಮಾಜಿ ಗ್ರಹ ಶ್ರೇಷ್ಠ ಜೀವಾಂಸಿ ದೇಸಿ ಬಹು ಕಷ್ಟ ಮೀ ಗುರು ತುಜಾತಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಬರಾ ಉಪಕಾರ ಫೇಡಿಲ ಅಸೋಜೆ ಜಾಹಲೆ ತೇ ಬರೆ ಝಾಲೆ ಪರಿ ಐಸೆ ಕೋಣಾನ ಕಷ್ಟವಿ ವಹಿಲೆ ತುಜ ಶಪಥ ಮಾಜಿಯೇ ವೇಳೆ ಶನಿ ಗ್ರಹ ಸಮರ್ಥ ಮಗ ಶನಿ ದೇವ ಮಣಿ ಗುರುಸಿ ಗರ್ವನ ಧರಾವಾ ಮಾನಸಿ ಗರ್ವ ಧರಿಲ ತ್ಯಾ ಪುರುಷಾಸಿ ಐಸೆ ಚಮೀ ಗಾಂಜಿನ ಗುರುಜಿ ತುಮಾಸಿ ಗರ್ವ ಜಾಹಲ ಮಣೋ ನಿಹಾ ಅಪರಾಧ ಗಡಲ ತರಿ ಕ್ಷಮಾ ಕರ ಬಾಳಕಾಲ ಅಪರಾಧ ಪೋಟಿ ಖಾಲಿಜೆ ಮಗ ಶನಿ ಗೇಲಾ ಶಿವಾ ಪಾಶಿ ಮಣೆ ಆತಾಯೆ ತೋಮಿ ತುಮ್ಹಾಸಿ ತವ ಶಂಭೂ ಮಣೆಯ ಮಾಸಿ ಕಾಯ ಕರೀಸಿ ಏವುನಿ ಪರಿಯೇ ಶೀಲತೆ ವಾಸಾಂಗೂನ ಏಣೆ ಐಸೆ ಉಭಯತಾ ಝಾಲೆ ಬೋಲಣೆ ಮಗ ದುಸರೆ ದಿವಸಿ ಶನೀನೆ ಏತೋ ಮಣೋನಿ ಸುಚವಿಲೆ ಶಂಕರೇ ಐಕೋ ನಿವಚನಾಸಿ ಕ್ಷಣ ಏಕಲಪಲಾ ಕೈಲಾಸಿ ಮಗವದತಾ ಝಾಲಾ ಶನೀಸಿ ತುವಾಮುಚೆ ಕಾಯ ಕೇಲೆ ಮಗ ಶನಿ ಮಣೆ ಮಹಾದೇವ ತುಮಚಾ ಧಾಕ ತ್ರಿಭುವನಿ ಸರ್ವ मज भेणे लपाले ती देवाधिदेवा हे काय थोडे असे ऐकोनी हास्य करी कैलास राज म्हणे धन्य तुझे उग्र तेज मग त्या ते कृपा करून सहज आज्ञा देत शनीला मग ग्रह आला रामचंद्रासी वनवास भोग विलातयासी आणि ग्रह येतासी तेसी रावणे चोरून पैनेले रावणाच्या मंचका खालते नवग्रह होते पालथे त्यावरी मंचक ठेवनी निरुते रावण पहुडे नित्यकाळी मग तेथे आले नारद मुनी ते वदते झाले मच लागुनी तू ग्रह श्रेष्ठ महाभिमानी ऐसी दशा तुमची तरी येथे तुमचे काही न चाले गरीबांसी कष्टविता बळे हे सामर्थ्य नवे आगळे उगाची पुरुषार्थ भोगिता मग शनी वदे नारदासी आम्ही पालथे ते सोयीचे करविसी मग पाहे पराक्रमासी कैसा आहे तो दावीना नारद म्हणे मी ऐसे करीन ऐसे बोलो निया वचन मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार म्हणे ग्रह पालथे घालून पंचकी निद्रा करीसी रात्रंदिन तरी हे अनुचित असे जाण वैरियांच्या उरावरी पाय द्यावा ते वचन रावणा मानले मग पालथे ते सोयीचे केले मग तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी दृष्टी फिरविता शनैश्वर षण्मासांत सह परिवार निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्र पौत्रांसही तपै हरिश्चंद्रासी आला शनी बारावा तिक्रूरस्थानी पीडिता झाला कौशिक मुनी राज्य भ्रष्ट तो केला पुढे अति दुःख दिधले तयासी स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी स्वये विकला डोंबासी तेथे ही जाचिले बहुत ऐसे कष्टविले राजोत्तमा दमयंती प्राण मनोरमा दुःख दिधले हे विक्रमोत्तमा पीडियेली दमयंती ग्रहाला इंद्रराया भोगिली गौतमाची जाया भगांकित झाली सर्व काया ऋषी शापे करोनिया ग्रहाला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी कलंक लागला चंद्रासी ऐसे झाले जाणपा ग्रहाला वसिष्ठासी क्षय झाला शतपुत्रांसी तैसेच पीडिले पराशरासी मत्स्यगंधा भोगिली पांडव ग्रह दशा भोगीत राज्य हरोनी गेले वनांत कौरवांचा क्षय केला क्षणांत ग्रह येतांची तत्काळी तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला स्यमंतकाचा डाग लागला तो कोण त्या कारणे निघाला हरिविजयी ती कथा मग कृष्ण म्हणे शनेश्वरा तू महासमर्थ होसी खरा सर्वत्रांसी तुझा दरारा देवदानवादिकांसी ऐसे देवादिकांची त्रासिले त्यात तुझला काहीसे दुःख दिधले किंचित चमत्कारासी दाविले समजावया तुझ लागी मग विक्रम उठे झड करी साष्टांग नमस्कार करी धन्य शनेश्वरावधारी पावन केले मज लागी आता मी तुझा नन्य शरण कृपा करी अनाथा लागून हेंची द्यावे वनदान न पीडी प्राणी मात्रासी मग शनी म्हणे विक्रमासी धन्य तू परोपकारी होसी परपीडा निवारितोसी उपमा नाही तुझ लागी तेव्हा प्रसन्न झाला शनेश्वर रायासी देता झाला निजवर हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर तयासी पीडा न करी मी भावे करिता श्रवण पठण आदरे ग्रंथ संरक्षण त्यासी रक्षी मी रात्रंदिन कृपा करी न सर्वथा जो का श्रवण पठण न करी आणि ग्रंथाची हेळना करी तया नराच्या शरीरी पीडा फार करी न मी श्रवण पठणाचा ऐका विचार नित्य तवा शनिवार श्रवण पठण करी जो नर उपोषणे अति संतोषे जरी न करावे उपोषणासी तरी श्रवण करावे अहर्निशी तेने संतोष मम मानसी मग पीडा न करी तत्वता हे वचन माझे नेमस्त विक्रमासी भाषा देता त्या नरासी मी भाग्यवंत करी न जाण निर्धारे ऐसावर देऊ निरायासी शनिदेव गेले निजस्थानासी पुढे कथा वर्थली कैसी ती श्रवण करावी श्रोते हो राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनेश्वर तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर जैसा सूर्य प्रकटला तव चंद्रसेन रावाला पाहे तव देखे विक्रमाला जैसा मदनाचा पुतळा तटस्थ झाला मानसी ಮಗತೆ ಪದ್ಮಸೇನಾ ರಾಜಕುಮಾರಿ ರಾಯ ವಿಕ್ರಮಾತೇವರಿ ರಾವಪುಸೇತೆ ಅವಸರಿ ಆಪಣ ಕೋಣ ಮಹಾರಾಜ ವಿಕ್ರಮವದೆ ಸಾಚಾರ ಮೀತುಮ ಸಾಹಸೆ ಚೋರ ಶ್ರೀಪತಿ ವೈಶ್ಯ ಸಾವಕಾರ ಬೋಲಾವ ಆದಿತಯಾಸಿ ತವತೆ ಧಾವಲಿ ಸೇವಕಾಂಚಿ ಮಾಂದಿ ವೈಶ್ಯ ಬೈಸಲಾ ಹೋತಾಗಾದಿ ಮಣತಿ ಬೋಲಾ ವಿಲೇ ರಾಯ ಆಧಿ ಸತ್ವರ ತೇಥೆ ಚಲಾವೆ ವೈಶ್ಯ ಉಠಲಾ ಝಡಕರೋನ ಏವುನಿ ರಾಯಾ ಸೀಕರಿ ನಮನ ರಾವಮಣೆ ವೈಶಾಲಾಗುನ ಹಾಚಿ ತಸ್ಕರ ಹೋಯಗಿ ವೈಶ್ಯಮಣೆ ರಾಯಾಸಿ ಆತಾ ಚಲಾ ಮಮ ಮಂದಿರಾಸಿ ಅವಶ್ಯ ಮಣೋ ನೀ ವೇಗೇಸಿ ಚಿತ್ರಶಾಳೆಸಿ ಪಾತಲೆ ತವ ಚಿತ್ರೀ ಚಾ ನಿರ್ಜೀವ ಹಂಸ ಜೇಣೆ ಗಿಳಿಲೆ ಹೋತೆ ಹಾರಾಸ ತೋ ಪುನವುಗಳಿ ಸಾವಕಾಶ ಜೈಸಾ ಹೋತಾ ತೈಸಾಚಿ ಹಾರವುಗಳಿತಾ ಹಂಸಾನೆ ತೋ ಪಾಹಿಲಾ ಸರ್ವಜನೆ ಹೇ ಆಶ್ಚರ್ಯ ಸಕಳಾಂಕಾರಣೆ ಮಣತಿ ಹೇ ಅಘಟಿತ ಮಗತೋ ವೈಶ್ಯವಾಣಿ ಬಹು ಸಂತೋಷಲಾ ನಿಜಮನಿ ಕನ್ಯಾ ಅರ್ಪೂನಿ ಚರಣಿ ವಿಕ್ರಮಾಂಚಾಲಾಗಲ ಜನಮಣತಿ ಅಘಟಿತ ಕಲಾ ನಿರ್ಜೀವ ಚಿತ್ರೆ ಹಾರಗಿಳಿಲ ದೋಷಲಾವಿಲ ಮಹಾಪುರುಷಾಲಾ ತೇಯಾಜಿ ಕಳುವಾಲೆ ಚಂದ್ರಸೇ ನಪುಸೆ ವಿಕ್ರಮಾಸಿ ಆಪಣ ರಾಹತಾ ಕೋಣೆ ದೇಶಿ ಕೋಣ ನಾಮ ಕೋಣೆ ವಂಶಿ ಜನ್ಮ ತುಮಚಾ ಸಾಂಗಾವಾ ತವ ವಿಕ್ರಮ ಮಣೆ ಚಂದ್ರಸೇನ ಕಾಯ ಪುಸಸಿ ವಿಚಕ್ಷಣ ನೀಯಸೆ ಉಜ್ಜಯಿನಿ ಚಾರಾಣ ನಾಮ ಮಾಜೆ ವಿಕ್ರಮ ಐಸೆ ಐಕತಾ ರಾಜೇಶ್ವರ ಘಾಲಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ ಮಣೆ ಅನ್ಯಾಯ ಘಡಲಾ ಥೋರ ಕೃಪಾ ಕರಿ ದಯಾಳ ತೇ ವಾಚಕೀ ಅಸತೆ ಶ್ರುತ ತರಿ ಕಷ್ಟಕಾ ಹೋತೆ ಪ್ರಾಪ್ತ ನಕಳತಾ ಝಾಲೆ ಅನುಚಿತ ತ್ಯಾಸಿ ಉಪಾಯ ಕಾಯಸ ವಿಕ್ರಮ ಮಣೆ ರಾಜೇಶ್ವರ ಹಾ ಮುಚಾಗ್ರಹ ದಶೆ ಚಾ ಫೇರ ಪೂಜನ ನ ಕೇಲೆ ಶನೈಶ್ವರ ಮಣೋನಿ ಕಷ್ಟ ಪಾವಲೋ ತವ ಗ್ರಹ ನವತಾ ಸಾನುಕುಳ ಮಣೋನಿ ತವ ಬುದ್ಧಿ ವಿಕಳ ಆತಾ ಗ್ರಹ ಜಾಲಾ ಸಾನುಕುಳ ಮಣೋನಿ ಐಸೆ ವದತೋಸಿ ಅಸೋರಾಯಾನೆ ಸೋಹಳ ಕೇಲಾ ಪಾರ ಫೋಡಿಲೆ ದ್ರವ್ಯಾಚೆ ಭಾಂಡಾರ ಧರ್ಮ ಕೇಲಾ ಪಾರ ಯಾಚಕ ಜನ ಸಂತೋಷತಿ ಮಗತೋ ತೇಲಿ ಬೋಲಾ ವಿಲಾ ವಿಕ್ರಮೇ ತಯಾಸಿ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಲಾ ಏಕ ದೇಶ ತಯಾ ದೇವ ವಿಲಾ ಸುಖಿ ಕೇಲಾ ತಯೇ ವೇಳಿ ಚಂದ್ರಸೇನ ಹರ್ಷ ಭರಿತ ಮಣೆ ಮಮ ಭಾಗ್ಯಾಸಿ ನಾಹಿ ಅಂತ ವಿಕ್ರಮ ಜೋಡಲಾ ಜಾಮಾತ ಧನ್ಯಮಿ ಏಕ ಸಂಸಾರಿ ಐಸೆ ಕರಿತಾ ಏಕ ಮಾಸ ಝಾಲಾ ರಾಯ ವಿಕ್ರಮಾಸ ಮಗಪು ಸೋನಿಯಾ ಚಂದ್ರಸೇನಾಸ ಆಜ್ಞಾ ಮಾಗತ ಸೇನುಪತಿ ಮಗ ಚತುರಂಗ ದಳ ಸಿದ್ಧ ಕರೂನ ಹತ್ತಿ ಘೋಡೆ ದಾಸ ದಾಸಿ ಜಾಣ ದೇಶ ಪಟ್ಟಣೆ ಗ್ರಾಮ ದೇವೂನ ಜಾಮಾ ತಾಸಿ ಬೋಳವಿಲೆ ತವ ತ್ಯಾ ಸಾವಕಾರೇ ಆಪಣ ನಾನಾ ವಸ್ತು ಅನರ್ಘ್ಯ ರತ್ನ ವಿಕ್ರಮಾಸಿ ದೇವೂನ ಬೋಳವಣ ಕೇಲಿ ಕನ್ನೇಚಿ ಅಸೋಸವೇ ಘೇವು ನಿದಳ ಭಾರ ಉಜ್ಜಯಿನಿ ಸಿಯಾಲ ರಾಜೇಶ್ವರ ನಗರ ಶೃಂಗಾರಿಲೆ ಸತ್ವರ ಅತಿ ಆನಂದ ಹೋತಸೆ ಮಗಸು ಮುಹೂರ್ತ ಪಾಹುನಿ ವಿಕ್ರಮ ಬೈಸ ವಿಲಾ ಸಿಂಹಾಸನಿ ಯಾಚಕ ತೃಪ್ತ ಕೇಲೆ ದಾನೆ ಚಿಂತಾ ಚಿತ್ತೀಯ ಸೇನಾ ಮಗಹೇ ಶನೇಶ್ವರ ವ್ರತ ರಾಜ ವಿಕ್ರಮ ಆಚರಿತ ಪೀಡಾಗೇಲಿ ಸಮಸ್ತ ಶನಿ ಪ್ರಸಾದೆ ಕರೋನಿ ಹೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆಚಿ ಕಥಾ ಪರಿ ಅರ್ಥ ವಿಷಯ ನಾಹಿ ನ್ಯೂನತಾ ಯಥಾಮತಿ ವರ್ಣಿಲಿ ತತ್ವತಾ ಶ್ರವಣಕರ ಭಾವಿಕ ಹೋ ಹಾ ಗ್ರಂಥ ಕರಿತಾ ಶ್ರವಣ ಸಕಳ ವಿಘ್ನೆ ಜಾತಿ ನಿರಸೂನ ಗ್ರಹ ಪೀಡಾ ಅತಿ ದಾರುಣ ನ ಬಾಧೆ ಕದಾ ಕಲ್ಪಾಂತಿ ಐಕತಾ ಕಥಾ ನವಗ್ರಹಾಂಚಿ ಏಣೆ ಪೀಡಾ ನಿವಾರೆ ಕ್ಲೇಶಾಂಚಿ ವಾರ್ತಾ ಹಿ ನುರೆ ದುಃಖಾಚಿ ಕೃಪಾ ಕರಿತಿ ಗ್ರಹ ಸರ್ವ ಶ್ರವಣ ಪಠಣಿ ನಿಧಿಧ್ಯಾಸ ಲೇಖಕ ಪಾಠಕ ಸರ್ವಾಂಸ ಗ್ರಂಥ ಸಂರಕ್ಷಿ ತಯಾಸ ಕ್ಲೇಶ ವಿಘ್ನೆ ನ ಬಾಧತಿ ಕದಾ ಈ ಶನೈಶ್ವರಾಚಿ ಖ್ಯಾತಿ ಕೇವಲ ಶನೈಶ್ವರಾಚಿ ಮೂರ್ತಿ ಅಹರ್ನಿಶಿ ಜೇಕಾ ಧ್ಯಾತಿ ತ್ಯಾಸಿ ಸಂರಕ್ಷಿ ಶನಿದೇವ ಸಕಳ ದುಃಖ ದರಿದ್ರ ಏಣೆ ನಿರಸೇಲ ಸಮಗ್ರ ಭಾವೇ ಶ್ರವಣ ಕರಿತಾ ಸಾಚಾರ ಫಳ ಪ್ರಾಪ್ತ ತಯಾಸಿ ಮಣೆ ತಾತ್ಯಾಜಿ ಮಹೀಪತಿ ಹೇ ಪ್ರೀತಿ ಪಾವೋ ಶನೈಶ್ವರ ಪ್ರತಿ ಕೃಪಾಳುತೋ ಉಗ್ರಮೂರ್ತಿ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕರಿ ಸರ್ವಾಂಸಿ ಇತಿ ಶ್ರೀ ಶನೈಶ್ವರಾಚಿ ಕಥಾ ತ್ಯಾಚಾ ತೋಚಿ ವದವಿತಾ ಆಪುಲಿತೋ ಮಾಯಿಕ ವಾರ್ತಾ ಕರವಿತಾ ಶ್ರೀ ಪಾಂಡುರಂಗ ಇತಿ ಶ್ರೀ ಶನೈಶ್ವರ ಮಹಾತ್ಮ್ಯಂ ಸಂಪೂರ್ಣ.